आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एआय इम्पॅक्ट समिट कृत्रिम बुद्धिमत्तेचा जगभरात उपयोग करण्याच्या दिशेनं महत्वाचा टप्पा ठरल्याचं पंतप्रधानांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांचा चहापानावर बहिष्कार. मुदत संपणाऱ्या 14,234 ग्रामपंचायतीवर विद्यमान सरपंचच प्रशासक ठेवण्याचा राज्य शासनाचा निर्णय. भारत मुक्ती मोर्चाचं आज नागपुरात आंदोलन. आणि पुरुषांच्या क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लढत. आता सविस्तर बातम्या. नवी दिल्ली इथं नुकतीच पार पडलेली इंडिया एआय इम्पॅक्ट समिट अर्थात जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रभाव शिखर परिषद ही आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग जगभरात कसा केला जाईल या दिशेनं एक महत्वाचं वळण ठरल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. हा कार्यक्रमाचा 131वा भाग होता. ऐकूया याबाबत सविस्तर वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
नवी दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल पंतप्रधानांनी मन की बात द्वारे समाधान व्यक्त केलं. अनेक देशांतील नेते, उद्योग क्षेत्रातील अग्रणी इनोव्हेटर्स आणि स्टार्टअप क्षेत्राशी संबंधित लोक या परिषदेत सहभागी झाल्यानं ही परिषद एक महत्वाचा टप्पा ठरली असं पंतप्रधान म्हणाले. या परिषदेदरम्यान भारतानं 3 मेड इन इंडिया एआय मॉडेल देखील लॉन्च केले आहेत.
समिट में इन दो प्रोडक्ट्स ने दुनिया भर के लीडर्स को बहुत प्रभावित किया. पहला प्रोडक्ट अमूल के बूथ पर था. इसमें बताया गया कि कैसे एआई जानवरों का इलाज करने में हमारी मदद कर रही है. दूसरा प्रोडक्ट हमारी संस्कृति से संबंधित था कि कैसे एआई की मदद से हम हमारे प्राचीन ग्रंथों को, हमारे प्राचीन ज्ञान को, हमारी पांडुलिपियों को संरक्षित कर रहे हैं, आज की जनरेशन के अनुरूप ढाल रहे हैं.
सध्या सुरू असलेल्या T20 विश्वचषकात अनेक देशांच्या क्रिकेट संघातून खेळणारे खेळाडू हे भारतीय वंशाचे असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. कॅनडा, अमेरिका, न्यूझीलंड, UAE, इटली या संघांमध्ये भारतीय वंशाच्या खेळाडूंनी आपलं स्थान निर्माण केलं असल्यानं आपल्या देशाचा गौरव देखील वाढला असल्याचं मोदी म्हणाले. अवयवदानाविषयी बोलताना केरळमधील आलिन शेरिन अब्राहम या 10 महिन्याच्या मुलीबद्दल पंतप्रधानांनी आवर्जून सांगितलं. ती दगावल्यानंतर वडील अरुण अब्राहम आणि आई शेरिन यांनी तिच्या अवयवदानाचा संकल्प पूर्ण केला. त्यामुळे सर्वात लहान वयाच्या अवयवदात्यांमध्ये तिचं नाव जोडलं गेल्याचं पंतप्रधान म्हणाले. अवयवदानाच्या माध्यमातून इतरांना नवीन आयुष्य देणाऱ्यांबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली. उद्यापासून राष्ट्रपती भवनात राजाजी उत्सव साजरा होणार आहे. त्याची माहिती मन की बात मधून पंतप्रधान मोदी यांनी दिली. या उत्सवात राष्ट्रपती भवनाच्या केंद्रीय प्रांगणात स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल सी राजगोपालचारींच्या प्रतिमेचं अनावरण केलं जाईल. आज मन की बात मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढणारे सायबर गुन्हे, डिजिटल अरेस्ट आणि डिजिटल फ्रॉड बद्दल नागरिकांना जागरूक राहण्याचं आवाहन केलं. त्याचबरोबर आपली KYC पूर्ण करण्यासाठी सुद्धा आवर्जून सांगितलं. या संदर्भात रिझर्व्ह बँकेच्या वित्तीय साक्षरता सप्ताहाचा देखील त्यांनी आवर्जून उल्लेख केला. आपले शेतकरी केवळ अन्नदाता नाहीत तर ते आपल्या भूमीचे खरे साधक आहेत असं पंतप्रधान म्हणाले. देशातला शेतकरी पारंपरिक पद्धत आणि तंत्रज्ञानाच्या सोबतीनं वाटचाल करतो आहे असं त्यांनी सांगितलं. या बाबतीतल्या यशस्वी प्रयोगांची उदाहरणं त्यांनी श्रोत्यांसमोर मांडली.
केरला के त्रिशूर जिले में एक गांव ऐसा है जहां एक ही खेत में 570 तरह की धान की किस्में लगाई जाती हैं. इसमें स्थानीय किस्में भी हैं, हर्बल किस्में भी हैं और दूसरे राज्यों से लाई गई प्रजातियां भी हैं. ये केवल खेती नहीं, बीजों की विरासत को बचाने का महाअभियान है.
आगामी रमजान आणि होळीच्या सणात व्होकल फॉर लोकलचा मंत्र जपावा आणि देशाला आत्मनिर्भर बनवण्यात हातभार लावावा असं आवाहन देखील मोदी यांनी केलं. येत्या 24 फेब्रुवारीला तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांची जयंती असल्याचं स्मरण करत त्यांनी आदरांजली वाहिली. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी नम्रता फलके.
विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षानं आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. प्रचंड बहुमतामुळे सत्ताधारी पक्षाचं वर्तन सभ्यपणाचं नाही. जिथं लोकशाहीचा मान राखला जात नाही तिथं आपण चहापानाला जाणार नाही असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी सांगितलं. उद्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी आज मुंबईत आयोजित केलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. भारत अमेरिका करार हा पूर्णपणे शेतकरी विरोधी असल्याची टीका जाधव यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबतही अनेक शंका आहेत, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. राज्यातील बेरोजगारी, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, रखडलेले विकास प्रकल्प, शेतमालाला मिळणारा अल्प मोबदला या आणि इतर मुद्द्यांवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी टीका केली. राज्यातील सुमारे 14,234 ग्रामपंचायतींची 5 वर्षांची मुदत 28 फेब्रुवारी 2026 रोजी संपत आहे. प्रभाग रचनेच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर या ग्रामपंचायतीवर बाहेरील सरकारी अधिकारी प्रशासक म्हणून नियुक्त करण्याऐवजी आता विद्यमान सरपंचांनाच प्रशासक म्हणून जबाबदारी देण्याचे अधिकृत परिपत्रक सरकारनं जारी केलं आहे. बुलडाणा जिल्ह्यातील 525 ग्रामपंचायतींना दिलासा मिळाला असून गावाचा विकास आणि ग्रामपंचायत याचे सक्षम प्रशासन हीच आमची प्राथमिकता आहे, अशी भूमिका बुलडाणा सरपंच संघटनेचे रामा थारकर पाटील यांनी व्यक्त केली.
या संदर्भात आमच्या संघटनेने ठरवलं की एक याचिका कोर्टामध्ये दाखल केली आणि तिथं हायकोर्टानं निकाल दिला. संपूर्ण जे प्रक्रिया झाली होती शासनाची त्याला स्टे दिला आणि पुढील कारवाईसाठी 24 फेब्रुवारी तारीख नेमल्या गेली. आणि त्याआधीच नुकताच आता 2 दिवसाच्या आधी एक जीआर काढला. त्या जीआरमध्ये जो रनिंगमध्ये सरपंच आहे आणि ते उपसरपंच आणि संपूर्ण बॉडी हेच प्रशासक म्हणून तिथं पुढील 6 महिन्यासाठी काम पाहतील असा एक निर्णय आणि तिथं एक प्रसिद्धी पत्रक काढून ते जाहीर करण्यात आलं.
महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण राजकारणाला एक नवी दिशा देणाऱ्या या निर्णयामुळे गावपातळीवरील प्रशासनात सातत्य राहणार असून अचानक होणाऱ्या बदलामुळे विकासकामात निर्माण होणारी पोकळी टाळणार असल्याचं मत सरपंच संघटनेनं व्यक्त केलं आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात आज नागपुरात संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आंदोलन करण्यात आलं. बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनास परवानगी नाकारल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर मोर्चा नेण्याची परवानगी मागितली होती, मात्र पोलीस प्रशासनाने ती परवानगी नाकारली. त्यामुळे आंदोलनाचे ठिकाण बदलून संविधान चौक येथे महारॅली आयोजित करण्यात आली. या महारॅलीत राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा, बहुजन क्रांति मोर्चा आणि राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा यासह देशभरातील हजारो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. दरम्यान प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून महाल परिसरातील बडकस चौक इथं राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तैनात केली आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि रेशीमबाग येथील स्मृती मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली. दिनांक 26 ते 30 डिसेंबर 2025 दरम्यान ओडिशातील कटक इथं बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते, मात्र सरकारने या अधिवेशनास परवानगी नाकारली होती. या निर्णयामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दबाव असल्याचा आरोप संबंधित घटकांनी केला असून त्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं. तामिळनाडूमध्ये चेन्नई इथल्या गोल्डन बीचवर काल झालेल्या दुर्घटनेत वाहून गेलेल्या 3 जणांपैकी एक युवती भंडारा जिल्ह्यातल्या मोहाडी तालुक्यातील असून स्थानिक प्रशासनानं तिच्या कुटुंबियाशी संपर्क साधला आहे. चेन्नईमधल्या एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या महाराष्ट्रातल्या 15 तरुणांचा गट काल गोल्डन बीच जवळच्या समुद्रात गेला होता. त्यावेळी उसळलेल्या लाटांच्या प्रवाहात 3 जण वाहून गेले, त्यापैकी एका युवकाला बचाव पथकानं सुरक्षितपणे बाहेर काढलं तर 1 जण अद्याप बेपत्ता झाला आहे. गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील पिपरिया इथले लष्कर सुभेदार नेत्राम कटरे हिमाचल प्रदेशात कर्तव्य बजावत असताना शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरातले हजारो नागरिक उपस्थित होते. यावेळी शहीद सुभेदार नेत्राम कटरे यांना 21 तोफांची सलामी देण्यात आली. पुरुषांच्या क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 8 आज संध्याकाळी 7 वाजता अहमदाबाद इथं भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात लढत होणार आहे. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. AI इम्पॅक्ट समिट कृत्रिम बुद्धिमत्तेचा जगभरात उपयोग करण्याच्या दिशेनं महत्वाचा टप्पा ठरल्याचं पंतप्रधानांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांचा चहापानावर बहिष्कार. मुदत संपणाऱ्या 14,234 ग्रामपंचायतीवर विद्यमान सरपंचच प्रशासक ठेवण्याचा राज्य शासनाचा निर्णय. आणि पुरुषांच्या क्रिकेट T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लढत. याबरोबर हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.